शांताराम शांताराम नावाच्या एका माणसाच्या आयुष्याचा हा जीवनपट. याचा जीवनमार्ग अनेक खास खळग्यांनी भरलेला आहे. आनंदाचे दवबिंदू त्याने पाखराच्या चोचीने अलगट टिपले आहेत, तर संकटांचे डोंगर मेहनतीची शिदोरी उराशी बाळगून हिमतीनं पार केले आहेत. त्याचा मार्ग प्रकाशित झाला आहे 3 दैदीप्यमान दीपस्तंभांमुळे. ते मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत सत्यम, शिवम, सुंदरम, जीवनाची शाश्वत मूल्य. आपल्या प्रत्येक कलाकृतीमध्ये कटू असेल तरी सत्य तेच सांगण्याचा प्रयत्न करणं, त्यापासून आपला समाज, आपला देश यांचं शिव होईल, कल्याण होईल अशी परोपरीनं काळजी घेणं, आणि या व्रतांचं पालन करत असताना सौंदर्याची कास न सोडणं, कारण सौंदर्यानुभूती म्हणजेच कलानिर्मिती. या तत्वत्रयीने शांतारामचं पथदर्शन केलं. गेली कित्येक वर्ष राजकमल कलामंदिरमधील एका स्टुडिओवर असलेली सत्यम शिवम सुंदरमची ही प्रतिकात्मक चित्र त्याच्या प्रत्येक कलाकृतीवर नजर ठेवित आहेत. प्रत्येक कलानिर्मितीच्या पाठी असलेल्या या उद्दिष्टांमुळे तो रसिकांच्या स्नेहानं भरभरून गेला, त्यांच्या प्रेमानं मनसोक्त न्हाला, आणि म्हणूनच हा शांताराम शांताराम नावाच्या एका माणसाचा, ज्याला आज व्ही शांताराम या नावानं ओळखलं जातं, त्याचा हा आयुष्यपट तो तुम्हा सर्वांसमोर मांडणार आहे मी. तो जसा घडला झुंजला त्याचे शब्दचित्रण, पण हे लिहित असताना साधूबाई सच बतलाना मैंने मुझे न जाना रे या कबीराच्या वचनाची मला प्रचिती आली. मी या शांतारामला जितका जास्त जाणण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो मला बुसकळ्यात पाडतो, गोंधळवतो, आणि म्हणूनच आणखी जास्त विश्लेषण न करता त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग, भेटलेली माणसं जशीच्या तशी तुम्हासमोर ठेवणार आहे. व्ही शांतारामबद्दल समाजामध्ये अनेक प्रवाद आहेत, पण तो कलानिर्मितीमध्ये आकंठ बुडालेला असल्यामुळे ते गैरसमज दूर करण्याचा कालापव्यय त्याने फारसा केला नाही. आता शांतारामामधील प्रांजळ आत्मावलोकनामुळे ते प्रवाद कमी होतील अशी मी आशा करतो. कदाचित काही नवे गैरसमजही निर्माण होतील, पण त्याला माझा नाईलाज आहे. सिनेसृष्टीतल्या या माणसाच्या विचारांना एक फार मजेदार सवय लागलेली आहे. मनाला भिडलेल्या लिखाणातून प्रत्येक प्रसंग शब्दनशब्द त्याच्यासमोर सजीव होतात, आणि त्यातून प्रत्येक व्यक्ती हसू बोलू लागते, त्याच्या संवेदना छेडू लागते, कित्येकदा रडवूही लागते. मग हा तर त्याचा स्वतःचा आयुर्पट. त्यातली प्रत्येक आठवण त्याच्या भोवती रुंजी घालू लागली, आणि म्हणूनच हा शांताराम व्ही शांताराम.